तं समेक्ष्य महासत्त्वं सत्त्ववान् हरिसत्तमः वाक्यमर्थवदव्यग्रह तमुवाच दशाननम् अहं सुग्रीवसन्देशात् इह प्राप्तस्तवालयम् राक्षसेन्द्रहरीशस्त्वाम् भ्राता कुशलमब्रवीत् भ्रातुशृणु समादेशम् सुग्रीवस्य महात्मनः धर्मार्थोपहितम् वाक्यम् इह चामुत्र चक्षवम् राजा दशरथो नाम रथकुञ्जरवाजिमान् पितेव बन्धुर्लोकस्य सुरेश्वरसमद्युतिः ज्येष्ठस्तस्य महाबाहुः पुत्रः प्रियकरः प्रभुः पितुर्निदेशान् निष्क्रान्तः प्रविष्टो दण्डगावरम् लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया चापि भार्यया रामो नाम महातेजाः धर्म्यम् पन्थानमाश्रितः तस्य भार्या वने नष्टा सीता पतिमनोव्रता वैदेहस्य सुता राज्ञः जनकस्य महात्मनः समार्गमाणस्तान् देवीम् राजपुत्रः सहानुजः ऋष्यमोगमनुप्राप्तः सुग्रीवेण समागतः तस्य तेन प्रतिज्ञातम् सीतायाः परिमार्गणम् सुग्रीवस्यापि रामेण हरिराज्यम् निवेदितम् ततस्तेन मृधे हत्वा राजपुत्रेण वालिनम् सुग्रीवस्थापितो राज्ये हर्यक्षाणाम् गणेश्वरः त्वया विज्ञातपूर्वश्च वाली वानरपुङ्गवः रामेण निहतः सङ्ख्ये शरेणैकेन वानरः ससीतामार्गणे व्यग्रः सुग्रीवः सत्यसङ्गरः हरिं सम्प्रेषयामास दिशः सर्वा हरीश्वरः ताम् हरीणाम् सहस्राणि शतानि नियुतानि च दिक्षु सर्वासु वर्गन्ते ह्यधश्चोपरि चाम्बरे वैनतेय समाः केचित् केचित्तत्रानिलापमाः असङ्गगतयः शीघ्राः हरिवीरा महाबलाः अहम् तु हनुमान् नाम मारुतस्यौरसः सुतः सीतायास्तु कृते तोर्णम् शतयोजनमायतम् समुद्रम् लङ्घयित्वैव ताम् दिदृक्षिरिहः गतः भ्रमता च मया दृष्टा गृहे ते जनकाः त्वजा तद्भवान् दृष्टधर्मार्थः तपः कृतपरिश्रमः परदारान् महाप्राज्ञः नोपरोद्धुम् त्वमर्हसि न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्विधाः कश्च लक्ष्मणमुक्तानाम् रामकोपानुवर्तिनाम् शराणाम् अग्रदस्थातुम् शक्तो देवासुरेष्वपि न चापि त्रिषु लोकेषु राजन् विद्येत कश्चन राघवस्य व्यलीकम् यः कृत्वा सुखमवाह प्रियात् तत्त्रिकालहितम् वाक्यम् धर्म्यमर्थानुबन्धि च मन्यस्व नरदेवाय जानके प्रतिवीयताम् दृष्टाहीयम् मया देवि लब्धम् यदिह दुर्लभम् उत्तरम् कर्म यच्छेषम् निमित्तम् तत्र राघवः लक्षितेयम् मया सीता तथा शोकपरायणा गृह्यायाम् नाभिजानासि पञ्चास्यामिव पन्नगीम् नेयम् जरयितुम् शक्या सासुरैरमरैरपि विषसंसृष्टमत्यर्थम् भुक्तमन्नमियोजसा तपः सन्तापलब्धस्ते योऽयम् धर्मपरिग्रहः न स नाशयितुम् न्याय्यः आत्मप्राणपरिग्रहः ಅವಧ್ಯತಾಂ ತಪೋಭಿರ್ಯಾಂ ಭವಾನ್ ಸಮನುಪಶ್ಯತಿ ಆತ್ಮನ ಸಾಸುರೈರ್ದೇವೈಹಿ ಹೇತುಸ್ತತ್ರಾಪ್ಯಯಂ ಮಹಾನ್ ಸುಗ್ರೀವೋ ನ ಹಿ ದೇವೋಯಂ ನಾಸುರೋ ನ ಚ ರಾಕ್ಷಸಃ ನ ದಾನವೋ ನ ಗಂಧರ್ವಃ ನ ಯಕ್ಷೋ ನ ಚ ಬನ್ನಗಃ ತಸ್ಮಾತ್ ಪ್ರಾಣಪರಿತ್ರಾಣಂ ಕಥಂ ರಾಜನ್ ಕರಿಷ್ಯಸಿ ನನು ಧರ್ಮೋಪಸಂಹಾರಂ ಅಧರ್ಮಫಲಸಂಹಿತಂ ತದೇವ ಫಲಮನ್ವೇತಿ ಧರ್ಮಶ್ಚಾಧರ್ಮನಾಶನಃ ಪ್ರಾಪ್ತಂ ಧರ್ಮಫಲಂ ತಾವತ್ ಭವತಾ ನಾತ್ರ ಸಂಶಯಃ ಫಲಮಸ್ಯಾಪ್ಯ ಧರ್ಮಸ್ಯ ಕ್ಷಿಪ್ರಮೇವ ಪ್ರಪಶ್ಯಸೆ ಜನಸ್ಥಾನವಧಂ ಬುದ್ಧ್ವಾ ಬುದ್ಧ್ವಾ ವಾರಿವಧಂ ತಥಾ ರಾಮ ಸುಗ್ರೀವ ಸಖ್ಯಂಚ ಬುದ್ಧ್ಯಸ್ವ ಹಿತಮಾತ್ಮನಃ ಕಾಮಂ ಖಲ್ವಹಮಪ್ಯೇಕಃ ಸವಾಜಿರಥ ಕುಂಜರಾಂ ಲಂಕಾಂ ನಾಶಯಿತುಂ ಶಕ್ತಃ ತಸ್ಯೈಷ ತು ನ ನಿಶ್ಚಯಃ ರಾಮೇಣ ಹಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾತಂ ಹರ್ಯರಿಕ್ಷಗಣ ಸನ್ನಿಧೌ ಉತ್ಸಾದನ ಮಿತ್ರಾಣಾಂ ಸೀತಾಯೈಸ್ತು ಪ್ರದರ್ಶಿತಾ ಅಪಕುರ್ವನ್ ಹಿ ರಾಮಸ್ಯ ಸಾಕ್ಷಾದಪಿ ಪುರಂದರಃ ನ ಸುಖಂ ಪ್ರಾಪ್ನುಯಾದನ್ಯಃ ಕಿಂ ಪುನಸ್ತ್ವದ್ವಿಧೋ ಜನಃ ಯಾಂ ಸೀತೇತ್ಯಭಿಜಾನಾಸಿ ಯೇಯಂ ತಿಷ್ಠತಿ ತೇ ವಶೇ ಕಾಳರಾತ್ರೀತಿ ತಾಂ ವಿದ್ಧಿ ಸರ್ವಲಂಕಾ ವಿನಾಶಿನೀಂ ತದಲಂ ಕಾಲಪಾಶೇನ ಸೀತಾ ವಿಗ್ರಹರೂಪಿಣಾ ಸ್ವಯಂ ಸ್ಕಂಧಾವಸಕ್ತೇನ ಕ್ಷಮಮಾತ್ಮನಿ ಚಿಂತ್ಯತಾಂ ಸೀತಾಯಾಸ್ತೇಜಸಾ ದಗ್ಧಾಂ ರಾಮಕೋಪ ಪ್ರಪೀಡಿತಾಂ ದಹ್ಯಮಾನಾಂ ಇಮಾಂ ಪಶ್ಯ ಪುರೀಂ ಸಾಟ್ಟ ಪ್ರತೋಳಿಕಾಂ ಸ್ವಾನಿ ಮಿತ್ರಾಣಿ ಮಂತ್ರೇಂಶ್ಚ ಜ್ಞಾತ್ರೀನ್ ಭ್ರಾತೇನ್ ಸುತಾಂ ಹಿತಾನ್ ಭೋಗಾಂ ದಾರಾಂಶ್ಚ ಲಂಗಾಂಚ ಮಾ ವಿನಾಶಮುಪಾನಯ ಸತ್ಯಂ ರಾಕ್ಷಸ ರಾಜೇಂದ್ರ ಶೃಣುಷ್ವ ವಚನಂ ಮಮ ರಾಮದಾಸಸ್ಯ ದೂತಸ್ಯ ವಾನರಸ್ಯ ವಿಶೇಷತಃ ಸರ್ವಾನ್ ಲೋಕಾನ್ ಸುಸಂಹೃತ್ಯ ಸ್ವಭೂತಾನ್ ಸಚರಾಚರಾನ್ ಪುನರೇವ ತದಾ ಸೃಷ್ಟುಂ ಶಕ್ತೋ ರಾಮೋ ಮಹಾಯಶಃ ದೇವಾಸುರನರೇಂದ್ರೇಷು ಯಕ್ಷರಕ್ಷೋ ಗಣೇಷು ಚ ವಿದ್ಯಾಧರೇಷು ಸರ್ವೇಷು ಗಂಧರ್ವೇಷು ಉರಗೇಷು ಚ ಸಿದ್ಧೇಷು ಕಿನ್ನರೇಂದ್ರೇಷು ಪತತ್ರಿಷು ಚ ಸರ್ವತಃ ಸರ್ವಭೂತೇಷು ಸರ್ವತ್ರ ಸರ್ವಕಾಲೇಷು ನಾಸ್ತಿ ಸಹ ಯೋ ರಾಮಂ ಪ್ರತಿಯುಧ್ಯೇತ ವಿಷ್ಣುತುಲ್ಯ ಪರಾಕ್ರಮಂ ಸರ್ವಲೋಕೇಶ್ವರಸ್ಯೈವಂ ಕೃತ್ವಾ ವಿಪ್ರಿಯಮೀದೃಶಂ ರಾಮಸ್ಯ ರಾಜಸಿಂಹಸ್ಯ ದುರ್ಲಭಂ ತವ ಜೀವಿತಂ ದೇವಾಶ್ಚ ದೈತ್ಯಾಶ್ಚ ನಿಶಾಚರೇಂದ್ರ ಗಂಧರ್ವ ವಿದ್ಯಾಧರ ನಾಗಯಕ್ಷಾಃ ರಾಮಸ್ಯ ಲೋಕತ್ರಯ ನಾಯಕಸ್ಯ ಸ್ಥಾತುಂ ನ ಶಕ್ತಾಃ ಸಮರೇಷು ಸರ್ವೇ ಬ್ರಹ್ಮಾ ಸ್ವಯಂಭೋಶ್ಚತುರಾನನೋ ವಾ ರುದ್ರಸ್ತ್ರಿನೇತ್ರಸ್ತ್ರಿಪುರಾಂತಕೋ ವಾ ಇಂದ್ರೋ ಮಹೇಂದ್ರ ಸುರನಾಯಕೋ ವಾ ತ್ರಾತುಂ ನ ಶಕ್ತಾ ಯುಧಿ ರಾಮವಧ್ಯಂ ಸಸೌಷ್ಠವೋಪೇತಮದೀನವಾದಿನಃ ಕಪೇರ್ನಿಶಮ್ಯ ಪ್ರತಿಮೋ ಪ್ರಿಯಂ ವಚಃ ದಶಾನನಃ ಕೋಪ ವಿವೃತ್ತ ಲೋಚನಃ ಸಮಾಧಿಶತ್ತಸ್ಯ ವಧಂ ಮಹಾಕಪೇ ಇತ್ಯಾಶೇ ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣೇ ವಾಲ್ಮೀಕಿ ಆದಿಕಾವ್ಯೇ ಚತುರ್ವಿಂಶ ಸಹಸ್ರಿಕಾಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸುಂದರಕಾಂಡೇ ಏಕಪಂಚಾಶತ್ ಸರ್ಗಃ